आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल. मानव बिबट्या संघर्षाबाबत आज पुण्यात बैठक. आणि कोलकाता क्रिकेट कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभव. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. याचं कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं. स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत. काही ठिकाणी महायुती झाली आहे, काही ठिकाणी झालेली नाहीये. स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत, त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. जागा वाटप वरून होतच नाही. जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं, त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेलं आहे. जिथे महायुती शक्य तिथे महायुती झालेली आहे, कुठे 2 पक्षांची युती झालेली आहे, कुठे कुठेच युती झालेली नाही. त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचं छोटे निवडणूक आहे, ही काही मोठी निवडणूक नाही आहे, ही काही राज्याची निवडणूक नाही आहे. त्यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत असतो. महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो. याचं कारण महापालिकेमध्ये महापालिके मोठी शहर आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामाचं लोकार्पण, तसंच क्रांती चौक इथं स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं आणि कमल तलाव पुनरुज्जीवनाच्या कामाचं लोकार्पण झालं. त्यांच्या हस्ते चिकलठाणा इथं भाजपच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटनही करण्यात आलं. श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच संशोधन केंद्राच्या नव्या इमारतीचंही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल गोंदियात केली. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा या 2 नगरपरिषदा तसंच गोरेगाव आणि सालेकसा या नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याकरता 3 डिसेंबर तर अंतिम मतदार याद्या तयार करण्याकरता येत्या 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकोंडवार यांनी काल ही माहिती दिली. सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्यांवर 3 ते 18 डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती नोंदवता येतील. त्यानंतर 12 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्वाची आहे असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यावेळी उपस्थित होत्या. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना या दिवशी 1966 झाली होती. वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांवर नैतिकदृष्ट्या देखरेख ठेवण्याचं काम ही संस्था करते. पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता हवी, तसंच सत्याचा शोध घेण्याचं धैर्य हवं असं रंजना प्रकाश देसाई म्हणाल्या. राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शैक्षणिक सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत एसटीच्या राज्यभरातल्या 251 आगारांमधून दररोज 800 ते 1000 बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सहलींसाठी शाळा महाविद्यालयांना सवलतीत बस उपलब्ध करून दिल्यानं महामंडळाला मागच्या वर्षी 92 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यावर्षी देखील या शाळा महाविद्यालयांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी आगार प्रमुख, स्थानक प्रमुख स्वतः शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक, ऐतिहासिक, पर्यटन स्थळांच्या सहलींचं आयोजन करण्यासाठी आवाहन करत असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आळंदीत सुरू असलेल्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यात काल माऊलींचा रथोत्सव काढण्यात आला. देऊळवाड्यातून निघालेली माऊलींची पालखी गोपाळपुरात पोहोचल्यानंतर गोपाळपुरातल्या गोपाळकृष्ण मंदिरात माऊलींची विधिवत पूजा विवेक इनामदार आणि कुटुंबियांतर्फे करण्यात आली. त्यानंतर माऊलींचा पालखीतला मुखवटा रथावर विराजमान करून माऊलींचा हा रथोत्सव नगर प्रदक्षिणेच्या वाटेनं पुन्हा देऊळवाड्यात आला. आज प्रत्यक्ष संजीवन समाधी सोहळा होणार असून पंढरपुराहून आलेल्या नामदेव महाराजांच्या पालखीसमवेत आलेले नामदेव महाराजांचे वंशज यांच्या कीर्तनानं मुख्य गुलालाचा सोहळा होईल. आज दुपारी 12 वाजता होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत मुक्कामी आहेत. या सोहळ्यानंतर हैबत बाबांच्या पादुका पूजनानं सुरू झालेला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पूर्णत्वाकडे जाईल. लौकिक अर्थानं या यात्रेची सांगता होईल असं आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
चतुर्दशीला पवमानाभिषेक भाविकांची महापूजा महानैवेद्य आणि कीर्तन जे आहे ते फक्त श्री मोझे जे आहेत मोझ्यांच्या तर्फे परंपरेचं कीर्तन होणार आहे. दुपारतीने सांगत होणार आणि अमावस्या जी आहे जी 20/11/2025 संपूर्ण सोहळ्याचा लौकिक अर्थाने समाप्तीचा दिवस असतो. तरी या दिवशी पहाटेप्रमाणे महापूजा महानैवेद्य आणि यावर्षी काय झालंय पालखी गुरुवारची जी नित्यनैमित्तिक पालखी आहे दर आठवड्याला होते ती पालखी गुरुवारच आल्यामुळे ती पालखी 8 ते 10 या वेळेत निघणार आहे आणि मंदिर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा ती करेल. त्याच्यानंतर 10 ते 10:30 रात्री श्रींची धुपारती होईल आणि रात्री 10:30 ते 12 श्रींचा छबीना निघतो. छबीना झाल्यानंतर शेजारतीने या कार्यक्रमाची किंवा या संपूर्ण यात्रेची सांगता होते.
मुंबईत आयोजित मराठी फॅशन वीकमध्ये शनिवारी झालेल्या फॅशन शोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव इथल्या गोपीचंद निनावे यांनी हातमागावर विणलेली रेशमी करवत काठी साडी सादर केली. टसर सिल्कपासून तयार करण्यात येणाऱ्या या पारंपरिक साडीनं सध्या सर्वांनाच भुरळ घातली आहे. याबाबत आकाशवाणीशी बोलताना गोपीचंद निनावे म्हणाले,
विदर्भ करवतकाठी ह्या साडीचे नाव आहे. करवतकाठी म्हणजे काठावर दोन्हीकडे करवतीचे डिझाईन्स आल्या म्हणून ह्या साडीचे नाव करवतकाठी पडले. ही साडी प्रामुख्याने नॅचरल टसर सिल्क म्हणजे कोसा ह्या धाग्यापासून तयार केली जाते म्हणून ह्या साडीला मागणी खूप आहे. हँडलूमद्वारे तयार करण्यात येते. ही साडी 10 ते 15 दिवस लागतात बनवायला. ह्या साडीचे विणकाम करणारे फक्त 60 ते 70 लोक उरलेले. एकेकाळी 2 ते 3 हजार लोक या गावात आमचे काम करायचे. पण आता सध्याची स्थिती अशी आहे की नवीन पिढी ह्या व्यवसायात यायला तयारच नाही. कोरोना काळानंतर हे बंद होण्याच्या मार्गावर पण आम्ही कसेही टिकवून ठेवलेले.
नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक या तीनही जिल्ह्यातील मुख्य वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात घेणार आहेत. काल नाशिक इथं त्यांनी ही माहिती दिली. दिंडोरी तालुक्यातील रामशेज इथं श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठाच्या वतीनं आयोजित वृक्षारोपण संकल्पपूर्ती सोहळ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्षाच्या प्रश्नावर केंद्र सरकारशी देखील चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत बिबट्यांकडून होणारे मानवी हल्ले रोखण्यासाठी या बैठकीत चर्चा केली जाईल असं नाईक यांनी सांगितलं. कोलकाता इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं काल तिसऱ्याच दिवशी भारतावर 30 धावांनी विजय मिळवला आणि 2 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावात आटोपला. भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी 124 धावा करायच्या होत्या मात्र संपूर्ण संघ केवळ 93 धावा करून तंबूत परतला. या सामन्यात 8 बळी घेणारा सायमन हार्मर सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना येत्या 22 तारखेपासून गुवाहाटी इथं होणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढला आहे. नाशिकमध्ये पारा आणखी घसरला असून निफाडमध्ये 8 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवलं गेलं. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल. मुख्यमंत्र्यांची माहिती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल. मानव बिबट्या संघर्षाबाबत आज पुण्यात बैठक. आणि कोलकाता क्रिकेट कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.